आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर. अभिजात भाषा परिषदेला रिद्धपूर इथं सुरुवात. मराठी विद्यापीठाला संपूर्ण सहकार्य करण्याचा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुनरुच्चार. पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शेतकऱ्यांना आवाहन. आणि ईशान्य भारताच्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या ऑक्टेव महोत्सवाला 9 ऑक्टोबरपासून नागपुरात प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईत झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होत्या. 147 नगरपंचायतींपैकी अनुसूचित जमातींसाठी 13, इतर मागासवर्गासाठी 40, खुल्या प्रवर्गासाठी 76 जागा आरक्षित झाल्या आहेत. 33 नगरपरिषदा अनुसूचित जातीसाठी तर 67 ओबीसीसाठी आरक्षित आहेत. मराठीच्या विकासासाठी मराठी भाषा विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर इथं सुरू करण्यात आलं आहे. या विद्यापीठानं गुणवत्तेची कास धरावी यासाठी विद्यापीठाला आवश्यक संपूर्ण सहकार्य देऊ अशी ग्वाही उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या 11 भाषांच्या प्रतिनिधींच्या परिषदेला सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना तांत्रिक विषय आत्मसात करण्यासाठी या अभ्यासक्रम शिक्षण मराठीतून देण्यात येत आहे. गेल्या सत्रात तंत्रनिकेतनच्या 67% विद्यार्थ्यांनी मराठीतून परीक्षा दिली आणि एका वर्षात तंत्रनिकेतनमधील प्रवेशाची संख्या दुप्पट झाली आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे युवकांना उद्योग सुसंगत आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री अल्पमुदतीचं रोजगारक्षम अभ्यासक्रम हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचं ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यभरात 600 ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमांना विश्वकर्मा समाजातील कारागीर, स्थानिक कलाकार आणि पारंपरिक व्यवसायातील तज्ज्ञ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं जाईल. या माध्यमातून त्यांच्या योगदानाला सन्मान मिळेल आणि समाजातील पारंपरिक कौशल्यांविषयी आदरभाव वाढेल असं लोढा म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठात आज एका वकिलानं गोंधळ घातला. या वकिलानं सरन्यायाधीशांवर कथितपणे आपत्तीजनक वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या वकिलाला ताब्यात घेतलं आहे. या गोंधळादरम्यान सरन्यायाधीश गवई पूर्णपणे शांत राहिले आणि त्यांनी खटल्याची सुनावणी सुरूच ठेवली. त्यानंतर सरन्यायाधीशांद्वारा सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेण्यात आली असं हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. दरम्यान सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत रिपाईचे नेते डॉ राजेंद्र गवई यांनी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन केलं आहे.
हा भ्याड हल्ला आहे. मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हल्ला वाटतो. परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयायांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे. आपण बाबासाहेब आंबेडकरांचे पायी आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. संविधानाच्या मार्गाने जायचं आहे. शांतता राखा.
वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू पदार्थ स्वस्त झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होणार आहेच. शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. बुलढाणा इथले किरकोळ किराणा व्यापारी अमरचंद कोठारी यांनी याबाबतीत मनोगत व्यक्त केलं आहे.
जीएसटीचा परिणाम असा झालेला आहे की काही जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत याच्यावर शासनाने जीएसटी कमी केला. त्याचा फायदा असा होतो आहे की जी वस्तू आधी मिळायची त्याच्यापेक्षा आता त्याचे पैसे वाचत आहेत. तसंच ड्रायफ्रूट मधल्या सुद्धा काही आयटम ज्याच्यावर 12% जीएसटी होता तो 5% करण्यात आलेला आहे. त्या सर्वांचा परिणाम असा होईल की आम्हालाही जो नफ्यावर जीएसटी भरायचा भरावा लागत होता त्याच्याआधी कमी होऊन जवळपास 10% आमची सुद्धा बचत होणार आहे आणि कॉमन ग्राहकाची सुद्धा बऱ्यापैकी बचत होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यातील सेंदूर वाफा आणि करडी इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं. बदलत्या हवामानामुळे कापूस, सोयाबीन, धान यांसारख्या पारंपरिक पिकांचं उत्पन्न कमी होत असल्यानं ऊसासारखी नगदी पिकं, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन यासारख्या कृषीपूरक व्यवसायांकडे वळण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. आधुनिक काळात शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, माती परीक्षण आणि सूक्ष्म सिंचन तंत्रांचा वापर अत्यावश्यक आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन यांसारखे पूरक व्यवसाय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत करतील असंही ते म्हणाले. या मेळाव्याला भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आज दुपारी अचानक भेट दिली. तपासणी दरम्यान एका अधिकाऱ्याच्या ड्रॉअरमध्ये पैसे आढळल्यानं त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलवलं. या कारवाईमुळे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शनात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं नॉर्थ ईस्ट फेस्टिवल ऑक्टेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या प्रांगणात हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात पूर्वोत्तर भारतातील 223 कलाकार त्यांच्या अद्वितीय सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे पूर्वोत्तरच्या समृद्ध परंपरा आणि कलांचा अनुभव प्रेक्षकांना देतील. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशाच्या विविध भागात आयोजित होणाऱ्या या ऑक्टेव्ह महोत्सवाचा उद्देश भारताची सांस्कृतिक वैविधता व्यापक स्तरावर सादर करणे हा आहे, अशी माहिती दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ईशान्य भारतातील राज्यांचा भारताच्या इतर भागांशी संपर्क असावा, तिथल्या संस्कृतीला समजण्याचा एक प्रयत्न आणि इतर भारतीय भारतवासियांपर्यंत त्यांची संस्कृती पोहोचावी या हेतूनं संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांनी हा ऑक्टेव्ह कार्यक्रम आयोजित केला.
या 4 दिवसीय महोत्सवाचं उद्घाटन 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता होईल तर 12 ऑक्टोबर पर्यंत दररोज संध्याकाळी 6 ते 8 वाजेदरम्यान सांस्कृतिक संध्येचं आयोजन करण्यात येणार असून बांबू शिल्प कार्यशाळा, हस्तशिल्प स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत. गोंदिया इथं बंजारा, धनगर आणि गोवारी समाजाच्या आदिवासी दर्जा मागणी विरोधात आदिवासी समाजाचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सुमारे 30,000 आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी आदिवासी समाजानं इतर जातींची त्याच्या जातीत होणारी समाविष्टता थांबवण्याची मागणी केली. या मोर्चाला आमदार संजय पुराम, खासदार प्रशांत पडोळे आणि माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी पाठिंबा दर्शवला. गडचिरोली जिल्हा प्रशासनानं सिरोंच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कारवाई करत 15,665 ब्रास, अवैध रेती साठा आणि काही वाहनं जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण 29,36,00,000 रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. येत्या काही तासात वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर. अभिजात भाषा परिषदेला रिद्धपूर इथं सुरुवात. मराठी विद्यापीठाला संपूर्ण सहकार्य करण्याचा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुनरुच्चार. पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शेतकऱ्यांना आवाहन आणि ईशान्य भारताच्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या ऑक्टेव्ह महोत्सवाला 9 ऑक्टोबरपासून नागपुरात प्रारंभ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.